कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी तेजस्विनी पंडित आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
आता तशा तर तू खूप साऱ्या मूवीज केल्यात, प्रत्येक मूवी बद्दल आपण नाही बोलू शकत कारण तुझा प्रवास तसा खूप मोठा आहे. सिरियल्स तू झीच्या खूप केल्यास, आणि एका सिरियलमध्ये मला आठवतं तुझा डबल रोल होता आणि त्यात तुला डेंगी झाला होता आणि मग त्यात खूपच तरी तू रेकॉर्ड करून पाठवलं होतंस व्हॉट्सअपवर. म्हणजे कसलं डेडिकेशन राव.
हे जे फील्ड आहे ना, हे फील्ड इतकं डिमांडिंग आहे आणि इथे ना तू नाही आहेस ना तर तुला 10 ऑप्शन्स. सो तुला इथे मेंटेन राहणं, टिकून राहणं इतकं महत्वाचं आहे. आणि त्यातून मी या सिरियलमध्ये खूप कालाया दस महिने महा नावाची माझी सिरियल होती ई टी व्हीवरती, खूप गाजली. म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये कॅमिओ करायला आलेले, अचानक लीड झाली, इतका आवडला लोकांना माझा ट्रॅक, लीडचा डबल रोल झाला. डबल रोल झाल्यानंतर मार्चमध्ये मला डेंग्यू झाला आणि मी ॲडमिट झाले. आणि त्यांची काहीच चूक नाही, म्हणजे जनरली आता काय होतं, बँकिंग जे प्रकार आहे तो आता कम्प्लिटली बंद झालाय, पण पूर्वी बँकिंग असायचं शोजला. तर 12 दिवस मी जाऊ शकले नव्हते शूटिंगला. आता 12 दिवसांचं बँकिंग संपल्यावरती ते विचार काय करणार, ते म्हणजे तुझ्याशिवाय मी स्टोरी संपू कशी. मी म्हणलं तुम्ही एक काम करा, जो काही तो VO आहे तो लिहून पाठवा, मी तो इथून रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवते. तर मी हॉस्पिटलच्या बेडवरती झोपून तो VO व्हॉइस ओव्हर करून त्यांना पाठवलेला, त्याचा टेलिकास्टही मी हॉस्पिटलच्या बेडवरती बसूनच बघितला. शेवटचे 2-3 दिवस मी शूटिंगला गेले, नारळ पाणी आणि सगळं एक फ्रुट्स बीट्स सगळं घेऊन शॉट दिला की मी बसायचे, कारण मला खूप दम लागायचा. डेंग्यू मधनं तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्ही खूप वीक असता बॉडीली. सो दॅट्स हाऊ आय कम्प्लीटेड द शूट.
मला सांग की हे सगळं आता झालंय, आता आयुष्यात तू इतक्या फिल्म्स करती, आता तुझं एक नाव झालंय, आता एक कुठली गोष्ट तरी सुद्धा जी तू मिस करतेस ग लहानपणीची?
मी माझ्या बाबांना खूप मिस करते आता. आय विश आय कुड आस्क गॉड टू गिव्ह हिम बॅक टू मी.
जेव्हा ते गेले तेव्हा तू कुठे होतेस?
मी सांगलीला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड घेत होते.
काय बोलतेस, सिंधुताई सपकाळ?
नाही, तिचा उंबरठासाठी मी सांगलीला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड घेतलं. मी बाबांना फोन करून सांगितलं 10:30 रात्री की बाबा मी अवॉर्ड जिंकले. 10:30 आमचं बोलणं आलं होतं, 12:30 मी घरी पोहोचले सांगलीवरनं आणि ही वॉज लाईंग कोल्ड. सो डिफिकल्ट टाइम, पण मला असं वाटतं की आमच्या फील्डमध्ये लोकांनी खूप रिअल राहावं, खूप फेक मास्क चढवून वावरतात लोक.
आता जेव्हा तू इतकी सक्सेसफुल झाली तेव्हा कोणाचं कॉम्प्लिमेंट तुला मिळालं, एक तुझी फॅन मोमेंट की बाबा तुला ह्यांनी सांगितलं की आय लव्ह युअर वर्क किंवा ते भेटले, असं काही झालेलं आठवतंय?
मला आठवतंय माझा मित्र होता, तो JW मध्ये आय गेस स्टाफ मध्ये होता, तर सलमान खानने तो सिंधुताई सपकाळ बघत होता सलमान खान TV वरती रूम मध्ये बसून, आणि त्यांनी विचारलं भाई ही लडकी कोण आहे यार. ही प्रत्यक्षात मला नाही आली आहे कॉम्प्लिमेंट, म्हणजे माझ्याकडे डायरेक्टली नाही आली, पण त्यांनी ते त्याला विचारणं की ये लडकी कोण आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की ऍटलीस्ट वी आर रिचिंग समवेअर.
अगं सलमान, मी असं म्हणतो लोकांना आपका भाई मेरी जान म्हणून. ओके, आणि आता एक रॅपिड फायर राऊंड. ओके, एक गोष्ट जी तू नेहमी विसरतेस,
ATM मधून पैसे काढायला. आणि आणि माझा कुठलाही इव्हेंट असेल तर त्याची तयारी करायला मी विसरते. म्हणजे लाईक टुमॉरो माझा लाईक म्युझिक लॉन्च आहे किंवा टुमॉरो देअर इज अ प्रीमियर आणि माझा आज तक ड्रेस फिक्स नसतो. सो
एक मोमेंट जी तुला परत जगायला आवडेल.
एव्हरी मोमेंट स्पेंड विथ माय डॅड. आय वॉन्ट हिम बॅक टू से सॉरी टू हिम. जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुम्ही न कळत तुमच्या आई वडिलांना खूप दुःख होत असता, तर त्या ज्या नकळत गोष्टी घडल्या त्याच्यासाठी मला त्यांना सॉरी म्हणायचं. सो या दिस इज द मोमेंट आय वुड लाईक टू गेट बॅक.
थोडीशी जरा इमोशनल होते मध्ये मध्ये, हीच असं भरून वगैरे येतं तर मला जरा टेन्शन येतं तेजूकडे बघून. अरे रडू नकोस बाई. ओके, मला सांग तुझा पहिला विमान प्रवास.
दुबईला गेले होते मी, गैर नावाची फिल्म केलेली आणि अंकुश चौधरी बाजूला बसलेला, कारण त्या फिल्म मध्ये मी अमृता खानविलकर संदीप कुलकर्णी आणि अंकुश चौधरी असे होतो, आणि अंकुशच्या बाजूला बसून मी असं खाली बघायची पण हिंमत नव्हती माझी, एवढी घाबरले होते मी फर्स्ट फ्लाईटला. आणि मग मला अंकुशने असं पकडलं आणि बसला, तू म्हणाला काळजी नको करूस, भीती वाटली तर सांग.
एक सजेशन जे तुला महागात पडलं.
एक ऍक्ट्रेस आहे जिला मी जी खूप बारीक झाली होती टेन्शन घेऊन, खराब पद्धतीने बारीक झाली होती. इट्स नॉट की डाएट वगैरे करून बारीक झाली. तिने आय गेस ब्रासो का कुठल्या तरी मटेरियलची साडी नेसली. ती म्हणत होती की हे मला नीट बसत नाहीये साडी. मग मी म्हटलं अगं तू बारीक झाली आहेस ना म्हणून ती छान नाही दिसत आहे तुला. तर ह्याचा इतका मोठा बवाल झाला, खूप मोठा बवाल झाला. आय रिग्रेट सेईंग दॅट.
एक फूड ज्याला तू नाही म्हणू शकत नाही.
आय कॅनॉट से नो टू फिश. एकत्र दिला होता, खेकडे, शिंपले, प्रॉन्स, सी बासा, सुरमई, बांगडा,
समुद्रात राहणार.
एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट. तर ते कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे ना. मग मला त्याच्याबरोबर स्टीम्ड राईस पण पाहिजे असतो आणि मला त्याच्याबरोबर सोलकडी पण पाहिजे असते आणि असं मला खूप पाहिजे.
भूक लागायला लागली यार. तुझे 3 AM फ्रेंड्स.
धैर्य माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी एक सिरियल करत होते एकाच या जन्मी जणू म्हणून झी मराठीवरती, त्याच्यात तो माझ्या लहान भावाचा काम करायचा. सेकंड माझे चड्डी बड्डीज आहेत आधीश गबाले आणि निलेश दारवटकर. सो दीज आर माय 3 AM फ्रेंड्स.
मी ऍक्च्युली मला आधीश माहिती कारण की आधीशने मला तेजाज्ञा नावाचं तेजस्विनी आणि अभिज्ञा ह्या दोघींचं मिळून एक ब्रँड आहे आणि त्याच्या फोटोशूटसाठी म्हणून मॉडेल म्हणून मला बोलवलं होतं. अरे तुझी
रॉकिंग दिसली, स्टनिंग दिसली त्याच्यामध्ये. सो आता आम्ही परत तुला तुझ्या ह्या रूपात पण घेऊन फोटोशूट करू.
सो मी तर फुल ऑन रेडी आहे बाबा. पण तेजांना कसं काय घडलं ग अचानक?
खरंच असं तू म्हणतेस तसं अचानकच घडलं. ते म्हणजे वन फाईन डे मी आणि अभिज्ञा असं बोलत बसलो होतो की असा कुठला पेहराव आहे ग जो सगळ्यांना छान दिसतो. सो वी झिरो डाऊन ऑन सारी आणि मग मला तसं खण जे अगदी मराठमोळी गोष्ट आहे ती मला परत फॅशन मध्ये आणायची होती आणि मग त्याला USP बनवलं मी तेजाज्ञाचं. मग आता खणांमधून आम्ही स्कर्ट्स बनवतो, फ्रॉक्स बनवतो, जॅकेट्स बनवतो, साड्या बनवतो, ब्लाउजेस बनवतो.
पुढची शॉपिंग आता तिकडे होणार आहे कारण मला लिस्ट ऑलरेडी कळालेली आहे आणि आय एम शॉपाहॉलिक म्हणून मला काही कंट्रोल होत नाही अशा गोष्टी. आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील?
मी पुण्यात घरी होते आणि मला माझ्या डिरेक्टरांचा आनंद महादेवन सरांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की तेजू यू आर द फर्स्ट मराठी ऍक्ट्रेस ऑर अन इंडियन ऍक्ट्रेस टू हॅव वन द स्पेन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड. तर फॉर सिंधुताई सपकाळ. तर ती माझ्या आयुष्यातली म्हणजे डोक्यात लाईट्स पेटल्या होत्या, मनात कॅमेराचा आवाज घुमत होता आणि ऍक्शन खूप वेगळ्या होत होत्या. तर
आज जो काही इंटरव्ह्यू झाला तर त्यात अशी एक कुठली गोष्ट तू रिव्हील केलीस जी तू आधी कधी बोलली नाहीयेस?
बऱ्याच केल्या मी, बऱ्याच. मला ना खूप अप्रूप वाटतं जे खूप वेगळे प्रश्न विचारतात त्यांचं. हल्ली जर्नलिस्ट लोकांचा अभ्यास पण खूप कमी पडतो की ते येतात आणि ते नुसते प्रश्न विचारतात की फिल्म बद्दल सांग, रोल बद्दल सांग, ह्याच्याबद्दल सांग, त्याच्या. ही नॅक ना तुमच्याकडे असते की तुम्ही समोरच्या कलाकाराकडनं काय काय काढून घेता. भलेही आम्ही ती बऱ्यापैकी प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. सो मला छान वाटलं इनफॅक्ट की तू बऱ्याच गोष्टी काढून घेतल्यास माझ्याकडून, की तसे प्रश्न पण आले तर बोलायला छान वाटतं, कम्युनिकेट करायला छान वाटतं. सो आय कुड बी माय सेल्फ. तू प्रश्न विचारलेस वेगळे आणि मी म्हणून उत्तर दिलेत तेजस्विनी पंडित म्हणून, द रिअल मी.
खूप मजा आली आज ऍक्च्युली आणि मला ना लाईट्स कॅमेरा ऍक्शन वर अशा बिंदास गप्पा मारणाऱ्या ऍक्ट्रेसेसशी गप्पा मारायला खूप आवडतं. सो थँक्यू तेजू की तू इतक्या छान दिलखुलास गप्पा मारला आणि इतका वेळ दिला फायनली.
हो खूप दिवस राहिलं होतंय, लेट झालं पण झालं फायनली आणि इतकं छान झालं, मला खूप छान वाटलं श्रुती. थँक्यू सो मच. 93.5
रेड FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.